चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दुकाने खुली ठेवण्याबाबतच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशाबाबत स्पष्टीकरण। लॉकडाऊन संदर्भातल्या एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा करत दुकानं खुली ठेवण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयानं काल आदेश जारी केला आहे। हॉटस्पॉट प्रतिबंधित क्षेत्रात दुकानं बंदच राहणार या आदेशानुसार ग्रामीण भागात शॉपिंग मॉलमधील दुकानं वगळता सर्व दुकानं खुली ठेवण्याची परवानगी आहे। एकत्रित सुधारित मार्गदर्शक तत्वात नमूद केल्याप्रमाणे संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानं शहरी किंवा ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या भागात ही निर्देश केलेली दुकानं खुली ठेवण्यासाठी परवानगी नाही। शहरी भागात सर्व एकल दुकानं, आसपासची दुकानं आणि निवासी संकुलातील दुकानं खुली ठेवण्यासाठी परवानगी आहे। बाजारपेठा, बाजारपेठ संकुल आणि शॉपिंग मॉलमधील दुकानं खुली ठेवण्याची परवानगी नाही। ई वाणिज्यिक कंपन्यांना अत्यावश्यक वस्तू विक्रीची दिलेली परवानगी सुरू राहील असं स्पष्ट करण्यात आलं आहे। कोविड-19 व्यवस्थापनासाठीच्या राष्ट्रीय निर्देशात नमूद केल्याप्रमाणे मद्य आणि इतर वस्तूंच्या विक्रीसाठीची मनाई जारी राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे।